पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे थेसलनिकाकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय एक मराठी पौलाचे थेसलनिकाकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय एक पौलाचे थेसलनिकाकरास लिहिलेले पहिले पत्र अध्याय एक सलाम व परमेश्वर उपकार स्मरण सलाम व परमेश्वर उपकार स्मरण परमेश्वर पित्यात व प्रभू येशू ख्रिस्तात जी थेसलनिकाकराची मंडळी तिला पौल सिल्वन व तिमथ्य याचकडून तुम्हास कृपा व शांती असो. आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी परमेश्वराचे उपकार स्मरण करतो. आपल्या परमेश्वर पित्यासमोर तुमचे विश्वासाचे काम, प्रीतीचे श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या आशेचा धीर ह्यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो. परमेश्वराच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवडणूक आम्हास ठाऊक आहेच, कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व बहुत निर्धाराने तुम्हास कळविण्यात आली. तसेच तुम्हाकरता आम्ही तुम्हामध्ये कसे होतो हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळालेल्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला. अशाने मासेदुनिया व अखया यातील सर्व विश्वास ठेवणारे यास तुम्ही कित्ता झाला. मासेदुनिया व अखया यात तुम्हापासून प्रभूचे वचन गाजत गेले. इतकेच केवळ नव्हे तर परमेश्वरावरील तुमच्या विश्वासाने वर्तमान ही सर्वत्र पसरला आहे. यामुळे त्याविषयी आम्हास काही सांगावयाचे अगत्य नाही, कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारे झाले? सदाजीवी व सत्य परमेश्वराची सेवा करण्यास आणि त्याने ज्याला मेलेल्यातून उठविले व भावी क्रोधापासून आपल्याला सोडविणारा असा त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून परमेश्वराकडे कसे वळला हे ते स्वतः होऊन आम्हाविषयी सांगतात.